बाप्पा समान असली तरी तुमच्या समोर मी उभा आहे आणि माझं एकच म्हणणं आहे बाप्पा ताळ मृदुंगा संगे वाजे घंटा घणा घणा ताला सुरात एक मुखाने मोर्या म्हणा पावला
हे नवस बोलतात की धमकी देतात
साहेब असच बोलतात स्टाईल आहे त्यांची ती
देवा जर का तू मला पावला सत्ताधारी खासदारी लाभली मला मुकुट खाली न 50 खोक्यांचा तुला
हे नवस बोलतात की लाच देतात
दुनियेत जसं चालतात तसंच साहेब बोलतात
अरे देवा 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 अरे देवा देवा धावा हो धावा जनतेचं भलं कराया
जनतेचं म्हणजे नक्की कोणाचं
म्हणजे साहेबांचा मुलगा मुलगी बायको सासू सासरे मेवणा मेवणी
मग कार्यकर्त्यांचं भलं कोण करणार
कार्यकर्त्यांचं भलं केलं तर साहेबांच्या सतरंजा कोण उचलणार
साहेबांच्या सतरंजा उचलणं आमचं भाग्य आहे
तुम्ही बोला साहेब
जनतेचं भलं कराया विरोधी पक्ष फोडाया बुद्धी द्यावी गणराया
अरे देव अशी बुद्धी देत नाही
हे असंच जनतेला नडणार आणि देवाच्या नावानी बिल फाडणार
अरे देवा 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 अरे देवा देवा धावा 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 देवा हो देवा गणपती देवा नवसाला पावा हो देवा फटाके फुटू दे धडमधुड ढोल ताशे वाजू दे तडतड आमचा झेंडा फडकू दे फडफड
फाटेल फाटेल
काय
झेंडा जास्त फडफडला तर फाटणार
मग हे नवीन झेंडा घेऊन लोकांना लुटणार
आणि परत या देवाच्या नावानं बोंबलणार
अरे देवा 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 अरे देवा देवा पाहुणा देवा देवा हो देवा गणपती देवा नवसाला पावा हो या ठिकाणी